नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीवरवीं देश विदेशांतल्या लोकांकडेन संवाद सादतले. प्रधानमंत्री आयज नवी दिल्लीत एनडीए शासित राज्यांचे मुखेलमंत्री आनी उपमुखेलमंत्र्यांचे बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. केंद्र सरकारान 2024-25 अर्थीक वर्सा खातीर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी ठेवींचेर 8.25% व्याजदराक मान्यताय दिल्या. सरकार दर वर्सा खेलो इंडिया नॉर्थ इस्ट गेम्स सर्तीचे आयोजन करतले. आणि भारताच्या शांभवी श्रवण क्षीरसागर हिणे नेमबाजीत जर्मनीतल्या सुहल शहरात जाल्ल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप सर्तीत भांगरा पदक जिंकला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीवरवीं देश विदेशांतल्या लोकांकडेन संवाद सादतले. हो ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 122वो भाग आसतलो. आकाशवाणी आनी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर हो कार्यक्रम प्रसारीत जातलो. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए शासित राज्यांचे मुखेलमंत्री आणि उपमुखेलमंत्री आयज राष्ट्रीय राजधानीत सुशासनाच्या मुद्द्यांचेर एक दिसभर चलपी विचार मंथन सत्रात वाटो घेतले. आमचो प्रतिनिधी कळीत करता त्या प्रमाण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले आणि भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हेवूय विचार विनिमयात वाटो घेतले. केंद्र सरकारान 2024-25 वित्तीय वर्सा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी EPF ठेवींचेर 8.25% व्याजदराक मान्यताय दिल्या. हाचो फायदो भारतभरातल्या 7 कोटी वयर पगारदार कर्मचाऱ्यांक जातलो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळान ह्या दराची ह्या वर्साचे सुरवेक शिफारस केल्ली. फाटल्या वर्सा लेगीत EPF व्याजदर 8.25% आशिल्लो, जाल्यार 2022-23 वित्तीय वर्सा 8.15% आशिल्लो. कर्मचारी भविष्य निधी संघटनेन लेगीत महत्वाची कार्यकारी मार्गदर्शक तत्वां साध्य केल्यात. 2024-25 वित्तीय वर्सा 6 मार्च मेरेन विक्रमी 2.16 लाख दावे डिजिटल पद्दतीन निकालात काढल्यात. फाटल्या वित्तीय वर्सा हो आकडो 89.52 लाख आशिल्लो. सरकार दर वर्सा 8 राज्यांतल्या 1 राज्यांत खेलो इंडिया नॉर्थ इस्ट गेम्स सर्तीचे आयोजन करतले अशें युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडवीय हांणी सांगला. नवी दिल्लीत चल्ल्या रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर सभेक संबोधित करतना तांणी म्हळें की सरकार जायत्या उपक्रमांवरवीं ह्या वाठारांतली खेळा पर्यावरण यंत्रणा घटमूट करपाक पुरायपणान वचनबद्ध आसा. 2030 वर्सा राष्ट्रकुल खेळ आनी 2036 वर्सा समर ऑलिम्पिक्सचे आयोजन करपाचे ध्येय दवरून आंतरराष्ट्रीय सर्ती घडोवन हाडपा खातीर ही बरी सुवात आसा अशें खेळा मंत्री मांडवीय हांणी मुखार सांगले. ब्राझीलांत फाल्यांच्यान सुरू जावपी ब्रिक्स संस्कृती मंत्र्याचे बसकेंत भारत वांटो घेतलो. ह्या उंचेल्या पावडावेल्या कार्यावळींत संस्कृती आनी पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण करतले आनी देशाचे प्रतिनिधित्व करतले. हे बसकेंत ब्रिक्स राष्ट्रांतले संस्कृती मंत्री, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचे संस्कृती मंत्री एकठांय येऊन परस्पर समजूत आणि सांस्कृतिक सहकार्याक चालना दिवपाचे आसात. संयुक्त सांस्कृतिक प्रकल्प संस्थांनी भागीदारी आणि ब्रिक्स देशांचे विविध दायज सांभाळपाचे यत्न हाचे वरवीं संबंध घटमूट करपाचेर अनुवर्सा लक्ष केंद्रीत केला. सगळ्यो सुविधा आनी मुळावी बांदावळ आशिल्ले दर राज्याक उण्यात उणे 1 पर्यटन थळ संवसारीक मानका प्रमाण विकसीत करचे अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. काल नवी दिल्लीत निती आयोगाचे 10वे गव्हर्निंग काउन्सिल बसकेंत प्रधानमंत्र्यांनी 1 स्टेट 1 ग्लोबल डेस्टिनेशन हे कल्पनेचेर भर दिलो. ह्या उपक्रमाक लागून पर्यटनाक चालना मेळटलीच, पूण शेजारच्या शारांची पर्यटन थळां म्हूण उदरगत जातली अशेंय तांणी नदरेक हाडले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. दिल्लीत काल जाल्ले निती आयोगाचे गव्हर्निंग काउन्सिल बसकेत सगळ्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ऑपरेशन सिंधुराचे सशस्त्र दळाक एकमतान एकचार आणि तेको उक्तायलो. नवी दिल्लीत मिडियाक माहिती दिताना निती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम हांणी सांगला की संरक्षण दळांची आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाची सगळ्यांनी तोखणाय केल्या. विकसित भारताचे ध्येय साध्य करपा खातीर ऑपरेशन सिंधूर वेळार दाखयल्ले टीम इंडियाचे बळगे जाय पडटले हाचेर हे वेळार प्रधानमंत्र्यांनी भर दिला अशें सुब्रमण्यम हांणी सांगले. काँग्रेसीचे खासदार शशी थरूर हांच्या फुडारपणाखाला सर्वपक्षीय शिष्टमंडळान अमेरिकेत पाकिस्तानातल्या आतंकवादी तळांक मुख्यालयाक आणि लॉन्च पॅडांक भारतान कसो प्रतिसाद दिलो हाचेर भर दिला. न्यूयॉर्कातल्या वाणिज्य दूतावासान संवाद साधतना थरूर हांणी पाकिस्ताना वांगडा झुजात भारताक रुची ना अशें सांगले. 21व्या शेंकड्यातल्या संवसाराची तयारी करतना देशाची अर्थव्यवस्था वाढोवपाक आणि लोकांक उबारपाच्या दिकेन भारत पावलां मारता हे विशीं तांणी म्हायती दिली. रशियेन काल बॅलिस्टीक क्षेपणास्त्रां आणि 250 ड्रोन वापरून युक्रेनाचेर व्हडा प्रमाणात हल्लो केलो असो दावो युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हांणी केला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात झेलेन्स्की हांणी रशिया झुजाची लांबाय वाडयता असो आरोप केला आणि तांणी अमेरिका आणि युरोपाकडल्यान हाचेर खर प्रतिसाद दिवपाची मागणी केल्या. दुसरे वटेन रशियन लष्करान म्हळां की मंगळारा सावन युक्रेनान 788 ड्रोन आणि क्षेपण स्त्रावरवी तांका लक्ष केल्ले. नेमबाजीत काल राती जर्मनीतल्या सुहॉल शहरात झाल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 सर्तीत बायलांच्या 10 मीटर एअर रायफल सर्तीत भारताची शांभवी श्रवण क्षीरसागर हिणे भांगरा पदक जिखला. ह्याच सर्तीत आणिक एक भारतीय ओजस्वी ठाकूर हाणें रुप्या पदक जोडला. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीत काल राती जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमात झाल्या खेळात दिल्ली कॅपिटल्सान पंजाब किंग्साक 7 विकेटींनी हरयलो. पहिली फलंदाजी करतना पंजाब किंग्सान निर्धारित 20 ओव्हरींनी 8 गडे बाद 206 धावड्यो केल्यो. कर्णधार श्रेयस अय्यरान अर्धशतक केले. दिल्ली कॅपिटल्सा खातीर मुस्तफिजूर रहमानान 3 विकेटी घेतल्यो जाल्यार विपराज निगम आणि कुलदीप यादव हांणी दरेकी 2 विकेटी घेतल्यो. 208 धावड्यांच्या लक्षांचो फाटलाव करपी दिल्ली कॅपिटल्सान समीर रिझवीच्या अर्धशेकड्याच्या नेटार निमाण्या ओव्हरीत जैत मेळयले. रिझवीक प्लेयर ऑफ द मॅच म्हणून जाहीर केला. मजगती आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात दनपारा 3:30 वरांचेर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स पंगडामदी खेळ जातलो. जाल्यार दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमाचेर सांजे 7:30 वरांचेर सनरायझर्स हैदराबाद कोलकाता नायट रायडर्स आड खेळटले. नैऋत्य मान्सून काल केरळात दाखल झाला. मॉन्सून केरळात 1 जून दिसा पावता. मात अनुवर्सा सप्तकभर बेगीनच केरळात मॉन्सूनचे आगमन झाले. केरळात व्हडा प्रमाणात पाऊस चालूच आशिल्ल्यान ह्या महिन्याचे 28 तारखेमेरेन हवामान खात्यान अलर्ट जारी केला. 2009 उपरांत मॉन्सून बेगीन दाखल जावपाची ही पहिलीच खेप आसा. 2009 वर्सा 13 मे दिसा मॉन्सून केरळात पाविल्लो. ताका लागून आता गोंयात लेगीत बेगीन पावतलो असो अदमास आसा. मजगती काल राती उसरा दिल्ली एनसीआरात मोठो पाऊस आणि वारे मारिल्ल्यान उष्णतेतल्यान विसव मेळ्ळो. मात राष्ट्रीय राजधानीच्या जायत्या वाठारांनी वाहनांक येरादारीत आडमेळी आयली. भारतीय हवामान खात्यान दिल्ली खातीर रेड अलर्ट जारी केल्या उपरांत दिल्लीत गडगड जगला सयत पाऊस सुरू झालो. लोकांक घरांतच रावचे आणि झाडा सकयल आलाशिरो घेवचो न्हय असो सल्लो IMD दिला. आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. प्रधानमंत्री आयज नवी दिल्लीत NDA शासित राज्यांचे मुखेलमंत्री आणि उपमुखेलमंत्र्यांचे बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. केंद्र सरकारान 2024-25 अर्थिक वर्षा खातीर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी ठेवींचेर 8.25% व्याजदराक मान्यताय दिल्या. सरकार दर वर्सा खेलो इंडिया नॉर्थ इस्ट गेम्स सर्तीचे आयोजन करतले आणि भारताच्या शांभवी श्रवण क्षीरसागर हिणे नेमबाजीत जर्मनीतल्या सुहल शारात झाल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप सर्तीत भांगरा पदक जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणीच्या पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.